नमस्कार। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मानसी वाळवे तुमकां प्रादेशीक खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी किसान सम्मान निधीचो 17वो हप्तो जारी केलो। आपल्या सरकाराचो पहिलो निर्णय शेतकारांच्या कल्याणा खातीर अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुके खातीर आम आदमी पक्षान जोसेफ ग्रेबियल पिमेंता हांका उमेदवारी जाहीर केल्या। आपचे मुखेली एडवोकेट अमित पालेकार हांणी पत्रकार परिषदेन तांच्या नावाची घोषणा केली। कला आनी संस्कृती संचालनालयान आपल्या वर्सुकी पुरस्कारांखातीर अर्ज मागयल्यात। स्वनामांकन आनी शिफारशी अशा दोनूय पद्धतीन हे अर्ज स्विकारतले। भारतीय हवामान खात्यान आयज गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटकाच्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें सांगला। आता पुराय खबरो। भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी तिसरे खेपे प्रधानमंत्री पदाचो पदभार घेतल्या उपरांत आयज किसान सम्मान निधीचो 17वो हप्तो जारी केलो। ह्या निर्णयाचो 9,30,00,000 शेतकारांक लाव जातलो। 17व्या हप्त्यांत सुमार 20,000 कोटी रुपयांची रक्कम शेतकारांच्या बँक खात्यांत जमा जातली। आपल्या सरकाराचो पहिलो निर्णय शेतकारांच्या कल्याणा खातीर ही आमी तांच्या कल्याणा खातीर बांदिल्ले आसात हाजी गवाय दिता। तशेच येता त्या दिसांनी आपले सरकार शेती मळार आनी शेतकारांच्या कल्याणा खातीर पुरायपणान वावर करतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुके खातीर आम आदमी पक्षान जोसेफ गेब्रियल पिमेंता हांका उमेदवारी जाहीर केल्या। आपाचे मुखेली एडवोकेट अमित पालेकार हांणी पत्रकार परिषदेन तांच्या नावाची घोषणा केली। जोसेफ गेब्रियल पिमेंता हे इंडिया आघाडीचे उमेदवार आसतले अशें तांणी जाहीर केले। मजगती बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुके खातीर सोमारा सेगीत 5व्या दिसा सुद्धा एकूय उमेदवारी अर्ज दाखल जावंक ना। 12 जून मेरेन उमेदवारी अर्ज सादर करपाची मुजत आसा। बाणावली जिल्हो पंचायती खातीर 23 जूनाक मतदान जातले। बाणावली पंचायत पोटवेंचणुके सयत तरेकवार पंचायतींच्या 10 वॉर्डांखातीर 23 जूनाक मतदान जातले। राज्य वेंचणूक आयोगान पोटवेंचणुकेची सविस्तर कार्यावळ जाहीर केल्या। पंचायतीच्या 10 प्रभागांखातीर सोमारा 7 उमेदवारी अर्ज दाखल जाले। आता मेरेन पंचायत पोटवेंचणुके खातीर वट्ट 14 अर्ज दाखल जाल्यात। बाणावली मतदारसंघातले आपाचे उमेदवार हेंजल रॉड्रिक्स हे अपात्यात हारिल्ल्यान हे मतदारसंघाखातीर पोटवेंचणूक जाता। 12 जून मेरेन उमेदवारी अर्ज सादर करपाची मुजत आसा। 13 जूनाक अर्जांची छाननी जातली जाल्यार 14 जून ही अर्ज फाटी घेवपाची तारीख आसा। 24 जूनाक निकाल जाहीर जातलो। कला आनी संस्कृती संचालनालयान आपल्या वर्सुकी पुरस्कारांखातीर अर्ज मागयल्यात। स्वनामांकन आनी शिफारशी अशा दोनूय पद्धतीन हे अर्ज स्विकारतले अशें कला आनी संस्कृती खात्यान कळीत केला। दर वर्सा कला आनी संस्कृती खातें 15 वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यावळी खातीर अनुदान लेगीत दिता। ह्या येवजणेनी बदल सुचोवपाविशी लेगीत खात्यान कळीत केला। कला गौरव पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, गोमंत विभूषण पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार, गोंय राज्य सांस्कृतिक पुरस्कार अशे हे पुरस्कार आसात। कला आनी संस्कृतीच्या खंयच्याय मळार गोंया भायर शिक्षण घेवपी गायक कलाकाराक अर्थिक मजत, एखाद्या मंडळाक सांस्कृतिक गटाक वा संस्थेक संगीत वाद्य खरेदी करपा खातीर अर्थिक मजत करपी बाकीच्यो येवजण्यो आसात। 26 जुलै मेरेन अर्ज करूंक मेकळीक आसा अशें कला आनी संस्कृती खात्यान कळीत केला। सगळ्या येवजण्यांचो तपशील खात्याचे संकेतथळार उपलब्ध आसा। भारतीय हवामान खात्यान आयज गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटकाच्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। मजगती ह्या म्हयन्याच्या 13 तारखेमेरेन पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, अस्तम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान आनी मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती तशीच उरली। 3 दिसा पयली गोंयांत दाखल जाल्ल्या मॉन्सूनान आयतारा दिसभर राज्यांत हजेरी लायली। कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडिल्ल्यान पडझडीच्यो कांय घडणुको घडल्यो। आयज आनी फाल्यां अशे 2 दीस हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला। ताका लागून फुडले 2 दीस गोंयांत पावसाचे प्रमाण चड उरपाची शक्यताय आसा। मॉन्सून दाखल जाले उपरांत गोंयांत पावस नेट धरतलो असो अदमास उक्तावन हवामान खात्यान शेनवारा आनी आयतारा रेड अलर्ट जारी केल्लो। शेनवारा पावसाचे प्रमाण उणे आशिल्ले, पूण आयतारा सकाळ सावनूच पावसान गोंयभर हजेरी लायली। कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडलो। शेगीत पडपी पावसाक लागून बार्देस पेडणे तशेंच फोंडे म्हालांत पडझडीच्यो घडणुको घडल्यो. सकाळी 8:30 ते सांजवेळा 5:30 मेरेन पणजेंत 3 पुज्य 3-0 जाल्यार पोरणे गोंयांत 2.71 इंच पावसाची नोंद जाल्ली. उत्तर गोंय आनी दक्षीण गोंयांतल्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. नुस्तेमाऱ्यांनी दर्यान वचप टाळचें अशी शिटकावणी दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. फोंडे आनी धारबांदोड्या घोग्यांनी पडिल्ल्या पावसाक लागून लोकजीण विस्कळीत जाल्या. ढवळे मुखेल रस्त्याचेर झाड पडिल्ल्यान बोरी फोंडेच्या रस्त्यावेली येरादारी आडकून उरली. खाणेपारा रस्त्या कुशीक आशिल्ले झाड कोसळिल्ल्यान रस्त्याचेर येरादारीक आडखळ जाली. फोंडे उजो पालोवपी दळान घडणुके सुवातेर वचून झाडां कुशीक काडली. कवळ्यान शेनवारा राती उसळ्या रस्त्याचेर झाड पडले. वेतोड्या जंक्शना लागसार रस्त्याच्या कुशीक आशिल्ली माती पावसाच्या उदकान व्हावून गेल्ल्यान जमनी पोंच्या लायटीच्यो सरयो दिसपाक लागल्यात. आयतारा दनपरात थळाव्या लोकांनी वीज खात्याच्या अभियंत्यांक म्हायती दिले उपरांत तांणी ह्या वाठारांत वचून पळोवणी केली. ताळगावच्या शेतांनी शिवरेजींचे घाणयारे उदक सोडपाचे प्रकार चलल्यात ते बंद उडयतले हे खातीर ताळगाव पंचायतीन पावलां उखलपाक सुरवात केल्या अशें ताळगावचे आदले सरपंच आनी पंच जानू रोजारियो हांणी सांगले. ताळगाव पंचायती कडल्यान शेतकारांक भाताचे बी आनी सारे वाटप जाले. ह्या सुवाळ्याक ताळगावची सरपंच मारिया फर्नांडीस, उपसरपंच सागर बांदेकार, तिसवाडी शेतकी अधिकारी यशवंत गावस आनी हेर पंच वांगडी हाजीर आशिल्ले. कार्यावळीचे उक्तावणा वेळार रोजारियो उलयताले. आमी ताळगावा नवे सिवरेजीचे पंपिंग स्टेशन घाला, देखून शेतांनी सिवरेज सोडपाचे प्रकार हाचे फुडें पुराय बंद जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ताळगावच्या शेतांची पळोवणी करून सिवरेज सोडपाचे प्रकार बंद करपाचे आदेश पंचायतीक दिल्ले. ते प्रमाण फाटली 5 वर्सा आमी तपासणी करून खंयची इमारत सिवरेज सोडटा ते पळयतात अशें रोजारियो हांणी सांगले. शेतकारांक कितें कश्ट भोगचे पडटात ते आमकां खबर आसा, देखून तांकां कसले त्रास जातात जाल्यार तांणी ते उलोवन दाखोवचे. तुमचे प्रस्न सोडोवपा खातीर फुडें येयात, पंचायत तुमकां पुराय तेको दितली अशें रोजारियो हांणी सांगले. शेतकी अधिकारी यशवंत गांवस हांणी शेतकाऱ्यांक मार्गदर्शन केले. शेतकारांनी कृषी कार्ड करूंक ना तांणी ते बेगीनूच करून शेतकी खात्याच्या येवजण्यांचो लाव घेवचो. बी सारे यंत्रणा भाड्यान ट्रॅक्टर जायत्यो गजाली आनी शेतांक वय मारपाक सबसिडी दितात. ते भायर सैमीक आपत्ती वेळार सरकार शेतकारांक अर्थिक मजतय दिता. शेतकारांनी केंद्र आनी राज्य सरकाराच्या येवजण्यांचो लाव घेवचो असो उलो शेतकी अधिकाऱ्यांनी मारलो. 2024 अर्थिक वर्सा 24 परस चड उमेदवारांक परवरेची किलोवॅट कंपनी आपले सयत काम करपाची संद दिता. गोंयच्या तरणाट्यांचेर लक्ष दिवन हे कंपनीन दुसरे फावट नोकर भरती मोहीम सुरू केल्या अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 500 परस चड कंपन्यांक सेवा दिवपी हे कंपनीन अर्थिक वर्साचे सुरवातेक सावन 30 नवे कर्मचारी नियुक्त केल्यात. तशेंच वर्साच्या निमाणे कडेन आनी 80-100 कर्मचाऱ्यांक कामाक घेवपाचे तयारेंत ही कंपनी आसा. किलोवॉट खातीर कर्मचारी नियुक्त करपाची प्रक्रिया रिक्रूट ही एचआर कंपनी करता. हालीची किलोवॉटची नियुक्ती वेगवेगळ्या विभागांनी आसा, जातूंत आशिया, उत्तर अमेरिका आनी युरोपातल्या कंपन्या वांगडा काम करपाच्या कुशळटायेचो आसपाव आसा. नियुक्त केल्ल्या मदीं तांत्रिक, फ्रेशर्स आनी पीएचडी, पर्सपेस, नेट, रिएक्ट आनी नोड सॉफ्टवेअर डेव्हलपर आसात. तशेंच कंपनीन मॅन्युअल आनी ऑटोमेशन चाचणेंत तज्ञ आशिल्ले सॉफ्टवेअर परिक्षक आनी सामग्री क्युरेशन, एससीओ, सशुल्क जाहिराती, जाहिरात विश्लेषण आनी सोशल मिडिया वेवस्थापनांत कुशल डिजिटल मार्केटींग तज्ञ आसात. आनी आतां खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी किसान सन्मान निधीचो 17वो हप्तो जाहीर केलो. आपल्या सरकाराचो पयलो निर्णय शेतकाऱ्यांच्या कल्याणा खातीर अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुके खातीर आम आदमी पक्षान जोसेफ ग्रेबियल पिमेंता हांका उमेदवारी जाहीर केल्या. आपचे मुखेली एडवोकेट अमित पालेकार हांणी पत्रकार परिषदेन तांचे नावाची घोषणा केली. कला आनी संस्कृती संचालनालयान आपल्या वर्सुकी पुरस्कारांखातीर अर्ज मागयल्यात. स्वनामांकन आनी शिफारशी अशा दोनूय पद्दतीन हे अर्ज स्विकारतले. भारतीय हवामान खात्यान आयज गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटकाच्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें सांगला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.